नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सविता बर्वे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो: गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू आनी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी संवसार पाडव्याच्या फाटभुंयेर राज्यांतल्या लोकांक मना काळजा सावन उर्बेभरीत परबीं भेटयल्यात. फोंडें मतदारसंघांत जावपा आशिल्ल्या पोटवेंचणुकेच्या फाटभुंयेर आयज दक्षीण गोंयच्यो जिल्लोधिकारी एग्ना क्लिटस हांणी नियाळ बसका घेतली. आयज विरोधी आमदारा सयत विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांची भेट घेतली. प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणे खाला गोंयांत 3 नुस्तेमारी शेतकार उत्पादक संघटना स्थापन केल्यात. इकबाल सय्यद सांगे नगरपालिकेचे नवे उपनगराध्यक्ष म्हूण वेंचून आयले. आता पुराय खबरो: गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी गुढीपाडव्याच्या शुभप्रसंगार गोंयच्या लोकांक उर्बेभरीत परबीं भेटयल्यात. राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हणला की गुढीपाडव्यान पारंपारीक नव्या वर्साची सुरवात जाता. हो उत्सव नव्या सुरवातीचे आशेचे आणि समृद्धीचे प्रतीक असा. हो उत्सव आमच्या देशाचे गिरेस्त सांस्कृतिक दायज प्रतिबिंबित करता आणि एकचार आणि सामूहिक उदरगत ह्या शाश्वत मूल्यांची याद करून दिता. मजगती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गुढीपाडव्याच्या फाटभुंयेर राज्यातल्या लोकांक मना काळजा सावन परबीं दिल्यात. परंपरीक नव्या वर्साची सुरवात आशिल्लो हो सण सगळ्यांच्या जिणेंत खुशालकाय समृद्धी आणि बरी भलायकी घेऊन येऊ अशें मुखेलमंत्र्यांनी मागला. मुखेलमंत्र्यांनी आपल्या संदेशात गोंयचे सांस्कृतीक दायज तिगोवन दवरपाचेर भर दिला. शांतीकाय आणि समाजीक सलोखो राखून स्वयंपूर्ण गोंय आणि विकसित भारताचे उद्दिष्ट पुराय करपाक योगदान दिवपाचो उलो मुखेलमंत्र्यांनी गोंयच्या लोकांक मारलो. फाल्यां संवसार पाडवो. हिंदू पंचांगा प्रमाण फाल्यां नवें वर्स सुरू जाता. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हळ्यार नव्या वर्साचो पयलो दीस. 3.5 मुहूर्तांतलो हो एक शुभ मुहूर्त मानतात. फाल्यां सावन शालिवाहन शक 1948 पराभव संवत्सर सुरू जाता. फाल्यां सकाळी गुढीपूजन करून ह्या दिसाच्यो कार्यावळी सुरू जातात. 3.5 मुहूर्तांतलो पाडवो एक शुभ मुहूर्त आशिल्ल्यान घरप्रवेश, नवी आस्थापना सुरू करप, नव्या प्रकल्पांची बुनयाद घालप, नवो धंदो वेवसाय सुरू करप अशी कितलीशीच कामां सुरू जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नव अशे 9 दीस राम नवरात्र मनयतात. फाल्यां सावन रामाच्या तशेंच हेर देवळांनी राम नवरात्रोत्सवाच्या कार्यावळी सुरू जातल्यो. फाल्यां पाडव्या निमतान फोंडेच्या हिंदू सांस्कृतीक न्यास ह्या संस्थेन वेगवेगळ्या सांस्कृतीक कार्यावळींचे आयोजन केला. ही संस्था फाटली 12 वर्सा सातत्यान ह्यो कार्यावळी आयोजित करता अशें संस्थेचे अध्यक्ष जयंत मिरिंकार हांणी सांगले. फाल्यां फोंडेच्या क्रांती मैदानाचेर सकाळी 5:30 प्रभात फेरी, गुढीपूजन, पंचांग वाचन आनी डॉ अदिती महाजन हांचे प्रबोधनपर भाषण अश्यो कार्यावळी जातल्यो. ह्याच कार्यावळीत डॉ अनिल गांवणेकर, मोहनलाल बिश्नोई, विपुला प्रभू आणि विधिता प्रभू हांचो तांच्या समाजीक योगदाना खातीर भोवमान जातलो. फोंडें मतदारसंघांत जावपा आशिल्ल्या पोटवेंचणुकेच्या फाटभुंयेर आयज दक्षीण गोंयच्यो जिल्लोधिकारी एग्ना क्लिटस हांणी नियाळ बसका घेतली. मडगांवच्या माथाणी सालदाणा प्रशासकीय संकुलांत आयज तांणी वेंचणूक खर्च देखरेख पंगडाचे अधिकारी आनी हेर खात्यांच्या प्रतिनिधी वांगडा उलोवणी केली. ह्या बसकेक आयकर खात्याचे अधिकारी, फोंडेचे पुलीस उपअधीक्षक, कस्टम, एक्साइज, बँक अधिकारी आनी उजो पालोवपी दळाच्या अधिकाऱ्यांचो आसपाव आशिल्लो. वेंचणुकेच्या मजगती कसलेच बेकायदेशीर पैशांचे वेव्हार जावचे न्ही आनी कोणाकूय लाच दिवची न्ही हे खातीर ह्या पंगडान फाव ते जतनायेचे उपाय घेवचे आनी अशी घडणूक दिसून आयल्यार ताची कागाळ नोंदवची अश्यो सुचोवण्यो जिल्लोधिकाऱ्यांनी ह्या पंगडाक केल्यात. फोंडेची पोटवेंचणूक 9 एप्रील दिसा जावपाची आसा. सांगे नगरपालिकेचे नवे उपनगराध्यक्ष वेंचून काडपा खातीर आयज जाल्ले बसकेत इकबाल सय्यद हे वेंचून आयले. आदले उपनगराध्यक्ष संगमेश्वर नायक हांणी आपल्या पदाचो राजिनामो दिल्ल्यान रिते जाल्ले हे पद भरून काडपा खातीर आयज ही बसका आपयिल्ली. हे वेंचणुके खातीर इकबाल सय्यद हांचे सयत मेसियस डिकोस्टा ह्या 2 वांगड्यांनी उमेदवारी अर्ज भरिल्ले. उपरांत डिकोस्टा हांणी आपलो अर्ज फाटी घेतिल्ल्यान सय्यद हे वेंचून आयिल्ल्याचे ह्या वेळार जाहीर केले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेलो खबरो. आयज विरोधी आमदारां सयत विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी गोंयचे राज्यपाल कुसापती अशोक गजपती राजू हांची लोकभवनाचेर भेट घेतली. आचारसंहितेचो विधीमंडळाचेर कायदेशीर अधिकार ना आनी सभाघर सर्वोच्च आसता. महाराष्ट्र, गुजरात, नागालँड, त्रिपुरा, कर्नाटक हांगा लेगीत पोटवेंचणूक जाता, मात थंय विधानसभा सुरू आसा आनी मात गोंयांत विधानसभा स्थगीत केला असो आरोप युरी आलेमांव हांणी केलो. राज्यपालांनी परतून खासा अधिवेशन आपोवचें अशी मागणी विरोधकांनी आयज निवेदनावरवी राज्यपालांकडे केली. मजगतीं फोंडेच्या पोटवेंचणुके खातीर आदर्श आचारसंहिते प्रमाण गोंय विधानसभेच्या कार्यवाहीचेर मर्यादा घालता काय ना हाचेर स्पश्टीकरण मागपा खातीर आरजीपी आमदार विरीश बोरकार हांणी मुखेल वेंचणूक आयुक्तांक पत्र बरयलां. साखळी मंडळ हिंदू संमेलन समिती आयोजित विराट हिंदू संमेलन आयतारा 22 मार्चाक सांजे 5 वरांचेर नावेली साखळीतल्या गोंय क्रीडा प्राधिकरण मैदानार जातले. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण साहित्यीक आनी प्रवचनकार सच्चिदानंद शेवडे हजर आसतले, तर मानाचे सोयरे म्हूण अर्जून चांदेकर हजर आसतले. ह्या सुवाळ्याक लोकांनी व्हडा आंकड्यान हाजिरी लावची अशें आवाहन साखळी मंडळ हिंदू संमेलन समितीचे निमंत्रक विठ्ठल गावस हांणी केलां. प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणे खाला गोंयात 3 नुस्तेमारी शेतकार उत्पादक संघटना स्थापन केल्यात. नुस्तेकार आनी नुस्तेकारांची अर्थीक क्षमता घटमूट करप हो ह्या येवजणेचो मुखेल हेत आसा. केंद्रीय नुस्तेमारी मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण फाटल्या 5 वर्सात देशभरात वट्ट 1,990 FFPO स्थापन जाल्यात, तातूंतली 3 गोंयात आसात. नुस्तेमारी मळार सामुहीक वाटाघाटी घटमूट करपाक, विपणन प्रक्रिया सोपी करपाक आनी उत्पादनाची संद वाढवपाक हो उपक्रम तयार केला. नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड NFAC, नाफेड, NCDC ह्या केंद्रीय संस्थावरवी ही येवजण चालीक लायतात. देशभरात 2,100 FFPO स्थापन करपा खातीर 544 कोटी रुपया परस चड मोलाच्या प्रकल्पाक मान्यताय मेळ्ळ्या. ह्या निर्णयाचो गोंयातल्या नुस्तेमारांक फायदो जातलो अशी आस्त आसा. हाका लागून संघटीत वेपार पद्दतीक चालना मेळटली, उत्पादनाक बरे मोल मेळपाक मदत जातली आनी राज्याची दर्यादेगेवेली अर्थवेवस्था आनीक घटमूट जातली. भारतीय वेंचणूक आयोगान भलायकी विमो कार्डां आनी युनिक डिजेबिलिटी आयडी कार्डांचो आसपाव वैध कागदपत्रां मदीं केला. मतदार आयडी नासतना फोंडे पोटवेंचणुके वेळार मतदान केंद्राचेर ही कागदपत्रां मतदाना खातीर वापरूं येतात अशें आयोगान कळीत केला. हवामान. कर्नाटक आनी तामिळनाडू मजगतीं तयार जाल्ले टर्फ आनी हेर वातावरणीय बदलाक लागून राज्यांत आयज आनी फाल्यां पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. ते प्रमाण खात्यान ह्या 2 दीस पावसा खातीरचो येल्लो अलर्ट जारी केला. मजगतीं पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजेंत चडांत चड तापमान 33.5 अंश सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें 23.4 अंश सेल्सियस नोंद जाला. तशेंच मुरगांवांत चडांत चड तापमान 33.3 अंश सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें 23.4 अंश सेल्सियस नोंद जाला. खेळ. आयज निमाणे खेळांत DNM एव्हेंजर्स पंगडान CD फाउंटनहेड पंगडाक 19 धांवड्यांनी हारावन आल्कॉन GSB युनिटी कप T20 लेदर बॉल क्रिकेट सर्त जिखली. अंत्रुज पत्रकार संघान आयोजित केल्ली क्रिकेट सर्त 21 आनी 22 मार्चाक फोंडेच्या रवी नायक खेळा संकुलांत जातली. आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. गोंयचे राज्यपाल कुसापती अशोक गजपती राजू आनी मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी संवसार पाडव्याच्या फाटभुंयेर राज्यातल्या लोकांक मना काळजासावन उर्बेभरीत परबी भेटयल्यात. फोंडे मतदारसंघात जावपा आशिल्ल्या पोटवेंचणुकेच्या फाटभुंयेर आयज दक्षिण गोंयच्यो जिल्लोधिकारी एग्नाक्लिटस हांणी नियाळ बसका घेतली. आयज विरोधी आमदारा सयत विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी गोंयचे राज्यपाल कुसापती अशोक गजपती राजू हांची भेट घेतली. इकबाल सय्यद सांगे नगरपालिकेचे नवे उपनगराध्यक्ष म्हूण वेंचून आयले. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर. नमस्कार.